93.5 रेड एफएम वर
महाराष्ट्राचा एकच वादा रेड एफएमचा संग्राम दादा
मॉर्निंग नंबर 1 7 ते 11 लाइव फ्रॉम नाशिक
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर
मॉर्निंग नंबर 1 रुद्रा बरोबर संग्राम बोलतो महाराष्ट्र खुलतो
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये फलों का राजा है आम और रेडियो जॉकीज का किंग आरजे संग्राम हमारे साथ मॉर्निंग नंबर 1 में।
अरे कसं तू यमक जुळवतोस रे सगळ्याच
तुझ्यासारखा मला तर खरं तर मी इतका इन्स्पायर झालेलो आहे ना मला खूप जास्त असं झालं हे बोलू का ते बोलू कारण 2 वर्ष कन्सिस्टंटली प्रत्येक शो सुंदर प्रत्येक शो पुणेकरांच्या मनाला भिडणारा आणि कन्सिस्टंटली मराठी रेडिओ जॉकी म्हणून संपूर्ण भारतात नॉमिनेट होणं सिलेक्ट होणं खूप मोठी गोष्ट आहे
जसं मी तुला मागच्याच आठवड्यात सांगितलं होतं की खूप पैसे खर्च करावे लागतात जजेसच्या घरचा पत्ता शोधावा लागतो त्यांना जाऊन धमक्या द्याव्या लागतात पण त्या व्यतिरिक्त मला वाटतं की महाराष्ट्राला विनोदाचा खूप मोठा इतिहास आहे
बरोबर
आणि मराठी माणसाला विनोद कळतो समजतो आवडतो आणि तो करता येतो असं म्हणतात
खरं
आता खरं थोडंसं वातावरण बिघडलेलं आहे तन्मय भट्टच्या परवाच्या त्या सगळ्या किस्स्यानंतर लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर याच्यावर त्यांनी जो काही सो कॉल्ड विनोद केला
बरोबर
तो त्याचा खूप बऱ्यापैकी फसला आणि मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली त्यातनं त्याला पब्लिसिटी मिळायची ती मिळाली सुद्धा
बरोबर
तर तो विषय वेगळा पण विनोद मला वाटतंय खूप महत्वाचा आहे पु ल देशपांडेंनी ह आणि फ हसवणूक आणि फसवणूक यातला जो फरक सांगितला होता
बरोबर
तो खूप महत्वाचा आहे आणि मला वाटतंय विनोद जेवढा तुम्ही जास्त कराल चांगला कराल प्रगल्भ तुमचा विनोद असेल तेवढं अर्थातच तुमच्या श्रोत्यांना ते आवडेल
बरोबर
ती एक बाजू आणि दुसरं म्हणजे फॉर एक्झाम्पल पटकन चटकन मला स्वतःचा एखादा विनोद आठवतो तर मी सांगतो आणि मी माझेच विनोद पुन्हा असे सांगतोय कारण आत्रे म्हटले होते की म्हणायचे नेहमी मी असं केलं मी तसं केलं मी असं म्हटलं मी तसा म्हटलो कारण दुसरं कोणी येऊन म्हणत नसतं
बरोबर
तुम्हाला तुमचं काय आहे ते मार्केटिंग स्वतः करावं लागतं त्यामुळे मला 1-2-3 वर्षांपूर्वी हे अवॉर्ड मिळायच्या जस्ट आधी याच्या आधी IRF चे अवॉर्ड होते पण ते अगदी 2007 मध्ये वगैरे तर मला कोणीतरी म्हटलं की अहो तुमची ती मुंबईची रेड एफएमची मलिष्का आहे ना ती काय सगळ्यात लोकप्रिय आहे बरं का
बरोबर
तर मी त्या काकांना म्हटलो आणि खूप असं कार्यक्रम होता मी त्यांना म्हटलो काका खरं तर ना सगळ्यात लोकप्रिय रेडिओ जॉकी मी आहे पण ते अजून लोकांना माहीत नाही तो काकांच्या डोक्यावरनं गेला ते आपले हा हा हाऊ 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 खाऊ करून गेले माझे वडील बाजूला उभे होते आणि त्यांनी पाठीवरनं हात फिरवला म्हटला की खूप चांगला विनोद होता खूप दिवसांनी खूप चांगला विनोद मला ऐकायला मिळाला तर हे हा एक विनोदाचा भाग एक आणि दुसरा म्हणजे भाषेचा मराठी भाषे
मराठी भाषा
त्याच्याबद्दल मला थोडंसं खोलात जाऊन बोलायचं आहे त्यामुळे आय थिंक की इथे एखादं गाणं वाजवणं प्राप्त आहे आणि त्याच्यानंतर जरा विश्लेषण करूया आपण
बाबा आणि गाणं सुद्धा इतकंच सुंदर आहे तितकंच छान आहे
वा वा मस्त खूपच छान
ग्रेट
या बाईंच्या ज्या भावना आहेत ना त्या कशा म्हणजे डीजेवाले असो किंवा आरजेवाले असो
बरोबर
बाबू बाबूच
बाबू बाबूच असतो खरंय आणि आता तर इथे मोठे बाबू बसलेले संग्राम बाबू संग्राम बाबू से बात यू ही चलती रहेगी सुपर हिट्स 93.5 रेड एफएम
बजाते रहो